नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातल्या शेतकऱ्यांना सरकारकडून मदत जाहीर. 70 लाख एकरावरील पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज लातूर आणि धाराशिव दौरा. पुरात अडकलेल्या नागरिकांसाठी बहुतांश ठिकाणी अद्याप मदत आणि बचाव कार्य सुरू. 71वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. राज्यातल्या 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर. आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सुपर फोर मध्ये आज भारत बांगलादेश लढत. आता सविस्तर बातम्या. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचे शासन आदेश दिले असून आतापर्यंत 1829 कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते काल वार्ताहरांशी बोलत होते. उर्वरित रक्कम येत्या 10 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं मुख्यमंत्री म्हणाले.
आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळातच आपण शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्याचे पंचनामे करण्याचे आदेश आपण दिले होते आणि यावेळी आपण एकत्रित पंचनामे येऊन त्याला एकत्रित मदत करण्याऐवजी जसे पंचनामे येतात तसं आपण मदत त्या ठिकाणी करतो. त्यामुळे आतापर्यंत आपण 31,64,000 शेतकऱ्यांना 2,215 कोटी रुपयाची मदत करण्याचे जीआर काढलेले आहेत. यातले जवळपास आता 1829 कोटी रुपये जिल्ह्यांमध्ये जमाही झालेले आहेत. पुढच्या 8 ते 10 दिवसांमध्ये हे पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी आम्ही जमा करणार आहोत. त्यामुळे जवळपास 2,215 कोटी रुपये हे तर जमा होतीलच, पण यासोबत अद्यापही हे काम थांबलेलं नाहीये कारण नवनवीन ठिकाणी पाऊस पडतोय. त्या ठिकाणचे पंचनामे करणे आणि त्या ठिकाणी मदत करणे हे आता ऑनगोईंग काम राहणार आहे.
राज्यात आतापर्यंत 975 मिलीमीटर पाऊस झाला असून हे प्रमाण सरासरीपेक्षा 102% जास्त आहे. पुरामुळे 8 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. पूरग्रस्त भागात राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती दलाच्या 17 तुकड्या तैनात केल्या असून या भागांचा आढावा घ्यायला मंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांना सांगितलं असल्याचं ते म्हणाले. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस आज लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात पूरपरिस्थितीची पाहणी करणार आहेत. अतिवृष्टीमुळे 70 लाख एकरावरच्या पिकांचं नुकसान झालं असल्याचा अंदाज कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत पोहोचवली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक भागात पूरपरिस्थिती कायम असून प्रशासनाकडून बचाव कार्य करण्यात येत आहे. लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यातल्या उजनी गावात तेरणा नदीच्या पुरानं अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 111% इतक्या पावसाची नोंद झाली. लातूर तालुक्यात जवळा इथल्या मांजरा नदीला पूर आल्यानं नदीजवळील 25 लोकांना सुरक्षितपणे ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात हलवण्यात आलं आहे. अहमदपूर जळकोट आणि औसा तालुक्यात काही ठिकाणी जनावरही वाहून गेल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पुलावरून पाणी वाहत असल्यास कोणीही पूल ओलांडू नये असं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केलं. परभणी जिल्ह्यात गोदावरी आणि दुधना नदीला पूर आल्यानं आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. 36 गावांचा संपर्क तुटला असून 578 नागरिकांना भारतीय सैन्य दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या मदतीनं स्थलांतरित करण्यात आलं आहे. खासदार संजय जाधव यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांना मदतीचं आश्वासन दिलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठणच्या जायकवाडी धरणाची सर्व 27 दारं उघडून सुमारे 75,000 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडलं जात आहे. यामुळे पैठणला गोदावरी नदीकाठचे सर्व घाट पाण्याखाली गेले असून नदीचं पाणी सखल भागापर्यंत पोहोचलं आहे. वैजापूर तालुक्यातला नारंगी प्रकल्प जवळपास 85% भरल्यानं नदीपात्रात पाणी सोडण्यात आलं. जिल्ह्यात वैजापूर तसंच कन्नड तालुक्यात प्रत्येकी 1 जण पुराच्या पाण्यात वाहून गेला. नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पातून 1,81,691 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग केला जात आहे. विसर्ग वाढवावा लागण्याची शक्यता असल्यानं नदीकाठावरच्या गावातल्या नागरिकांनी खबरदारी बाळगण्याचं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं. धाराशिव जिल्ह्यात 21 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काल भूम तालुक्यात तसंच बीड जिल्ह्यातल्या काही गावांमध्ये पूरपरिस्थितीची पाहणी केली. बीड जिल्ह्यात 57 मंडळात अतिवृष्टी झाली असून केज, माजलगाव, गेवराई, बीड तालुक्यातल्या अनेक ठिकाणी पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. हिंगोली, जालना जिल्ह्यातल्या काही भागातही अतिवृष्टीची नोंद झाली असून नद्यांचं पाणी शिरल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटल्याचं वृत्त आहे. 71वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार काल नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. चित्रपट क्षेत्रातला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ दाक्षिणात्य अभिनेते मोहनलाल यांना यावेळी प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार शाहरुख खान आणि विक्रांत मेसी यांना, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार राणी मुखर्जी यांना, तर सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा पुरस्कार ट्वेल्थ फेल या चित्रपटाला प्रदान करण्यात आला. नाळ दोन या चित्रपटातल्या कलाकारांसह सहा बालकलाकारांना यावेळी गौरवण्यात आलं. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यावेळी उपस्थित होते. चित्रपटाशी संबंधित नियमावली अधिक सुलभ करण्याचं सूतोवाच वैष्णव यांनी यावेळी केलं. ते म्हणाले,
जितने भी फिल्म इंडस्ट्री में इक्विपमेंट यूज होते हैं, इन इक्विपमेंट को मेक इन इंडिया करना है. साथ ही साथ आज की हमारी मिडिल क्लासेस के लिए, यंग जनरेशन के लिए एक बड़ा कार्यक्रम बनाना है, लाइव कॉन्सर्ट इकोनॉमी का. प्रॉपर उसका पॉलिसी सपोर्ट होगा, यूनिफॉर्म गाइडलाइंस होगी, इजी परमिशंस होगी, एंड दैट विल क्रिएट अनदर बिग वेव इन द ओशन ऑफ क्रिएटर्स इकोनॉमी.
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. राज्यातल्या 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांच्या मतदार यादीचा कार्यक्रम निवडणूक आयोगानं काल जाहीर केला. त्यानुसार प्रारूप मतदार यादीवर येत्या 8 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत हरकती तसंच सूचना दाखल करता येणार आहेत. अंतिम मतदार यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी 27 ऑक्टोबर रोजी जाहीर केली जाणार आहे. सेवा आणि सुशासन या सूत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी निरंतर प्रयत्नरत आहे. सेवापर्व निमित्तच्या विशेष मालिकेच्या आजच्या भागात सरकार सेमीकंडक्टर मोहिमेच्या माध्यमातून करत असलेल्या उपाययोजनांविषयी जाणून घेऊ.
सेमीकंडक्टर हे आधुनिक इलेक्ट्रॉनिक्सचा अत्यावश्यक भाग आहे. 2021 इंडिया सेमीकंडक्टर मिशनला प्रारंभ झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं सेमीकंडक्टर क्षेत्रातील योजना प्रत्यक्षात उतरवण्यास सुरुवात केली. या महिन्यात नवी दिल्लीत सेमीकॉन इंडिया 2025 संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी सेमीकंडक्टर चिप्सचं वर्णन डिजिटल डायमंड्स असं केलं होतं.
फ्रेंड्स, सेमीकंडक्टर की दुनिया में एक बात कही जाती है, ऑयल वॉज ब्लैक गोल्ड बट चिप्स आर डिजिटल डायमंड्स.
76,000 कोटी रुपयांच्या इंडिया सेमीकंडक्टर मिशन सेमीकॉन कार्यक्रमातून सेमीकॉन आणि डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंगसाठी 50% अनुदान दिले जात आहे. डिझाईन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीमच्या माध्यमातून 280 अधिक शैक्षणिक संस्था आणि 70 अधिक स्टार्टअप्सना यात सहभागी करून घेतलंय, तर स्पेक्स योजनेतून इलेक्ट्रॉनिक घटक निर्मितीसाठी 25% अनुदान दिलं जात आहे. देशाच्या सेमीकंडक्टर क्षेत्रानं सेमीकॉन इंडिया 2025 एक महत्वाचा टप्पा गाठला. या ठिकाणी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मेड इन इंडिया चिप्सचा पहिला संच अधिकृतपणे सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे आजचा भारत जगाला आत्मविश्वास देतो आणि जगात जेव्हा अडचण निर्माण होते तेव्हा जग भारतावर सहजगत्या विसंबू शकतं.
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सुपर 4 आज भारत बांगलादेश सामना होणार आहे. रात्री 8 सामन्याला सुरुवात होईल. सुपर 4 पहिल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा पराभव केला होता. 10वा आयुर्वेद दिन काल साजरा झाला. नाशिक इथं आरोग्य विज्ञान विद्यापीठात काल आयुर्वेद आणि सौंदर्यशास्त्र या विषयावर कार्यशाळा झाली. छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा रुग्णालयात जिल्ह्यातल्या निवडक गावांमध्ये सॅटेलाईट आयुष दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत. काल आयुर्वेद दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात जिल्हा आयुष अधिकारी डॉ शेख शकील अहमद यांनी ही माहिती दिली. नांदेड जिल्ह्यात किनवट इथं मूळ आदिवासी समाजाच्या वतीनं काल उपविभागीय कार्यालयावर आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला. मूळ आदिवासी समाजाच्या अनुसूचित जमाती प्रवर्ग आरक्षणात बंजारा समाजाला समाविष्ट करण्याच्या मागणीला यावेळी विरोध करण्यात आला. हवामान खात्यानं 27-28 सप्टेंबर दरम्यान राज्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून नागरिक आणि शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असं आवाहन सरकारनं केलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातल्या शेतकऱ्यांना सरकारकडून मदत जाहीर. 70 लाख एकरावरील पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज लातूर आणि धाराशिव दौरा. आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सुपर फोर मध्ये आज भारत बांगलादेश लढत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.